वाला झुंबड़ उठले अन टिपुर चांद न पड़ल ग वाला झुंबड़ उठलिन टिपुर चांद न पड़ल ग कलगी संग तुरा भांड तो इप्रित सार घड़ल ग ग ग ग ग तेल जळतया फुका फुकी ग आग नम नम दी रात चालली तेल जळतया फुका फुकी सवाल कर तो जवाब द्यावा होऊन जाऊ दे झका झकी ग ग ग ग आई पोटी पोर जन्मत अनुभव ये तो दुनिये तग अग आई पोटी पोर जन्मत अनुभव ये तो दुनिये त पन बापा पोटी पुत्र जन्मला कुठ घड़े अकरीत ग ग ग ग
मला विज्ञानातला सवाल काढला इमानात बगल गेल तिघ
इमानवाले तुम्हाला देता येत नसेल उत्तर आम्हाला सांगा आम्ही देतो नाही का ग
मी सांगते ऐका